नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करत राहील, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करून विकास आराखडा राबवणार. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडकी बहीण योजनेचं अनुदान वाढवणार, उपमुख्यमंत्री अजित पवार. आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचं राजस्थान रॉयल्ससमोर 287 धावांचं लक्ष. आता सविस्तर बातम्या. कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करत राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कांदा निर्यातीवरचं 20% शुल्क 1 एप्रिलपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे, त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल असं त्यांनी आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
केंद्र सरकारने कांद्यावरची 20% एक्सपोर्ट ड्युटी जी लावली होती ती रद्द केलेली आहे, त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक नगर पुणे हे जे आता आपलं कांद्याचं हब आहे या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आणि म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे कॉमर्स मिनिस्टर आणि या समितीचे अध्यक्ष अमितभाई शहा यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि यापुढेही कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ती मदत राज्य सरकार करतच राहील.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगानं करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून यासंदर्भात प्रयागराजप्रमाणे लवकरच कायदा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नाशिकमध्ये आज फडणवीस यांनी 2027 होणाऱ्या कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्याची तयारी वेगानं सुरू असून त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी खासगीकरणातून कामं करण्यात येणार असून पुढच्या महिन्यात या कामाला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं. कुशावर्त तीर्थाचं पाणी शुद्ध करण्यासाठी नगरपालिकेनं तयारी केली असून त्यांना लवकर कामं करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. देशातलं सर्वात मोठं बंदर आता वाढवण इथं होत असून नाशिकहून वाढवणसाठी ग्रीनफील्ड रोड तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमध्ये भारतीय उद्योग परिसंघ अर्थात CII एका कार्यक्रमात दिली. भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनकडे वाटचाल करत असून त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 36% असेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाड्याच्या विकासासाठी महायुती सरकार वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या नरसी इथं एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात येतील असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, तसंच राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे हा विरोधकांचा खोटा प्रचार असल्याचं सांगत आपण स्वतः राज्याचा 7 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले 3 वीर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना संपूर्ण देश आज हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली वाहत आहे. 1931 23 मार्चला लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात या 3 वीरांना फाशी देण्यात आली होती. या दिवसाचं हुतात्मा दिन म्हणून स्मरण करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 3 वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे. समाज माध्यमावर मोदी यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. स्वातंत्र्य आणि न्यायासाठी या क्रांतिकारकांनी दाखवलेलं दुर्दम्य साहस आणि सर्वोच्च बलिदान देशवासियांना प्रेरित करत राहील असं पंतप्रधान म्हणाले. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आज मुंबईत राजभवन इथं क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद दिनानिमित्त आज सकाळी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक संपर्क माध्यमांवर हुतात्मा क्रांतिकारकांना अभिवादन केलं आहे. ज्ञानेश कुमार यांनी देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर 1 महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रियांच्या बळकटीकरणासाठी ठोस पावलं उचलली आहेत. निवडणूक आयोगानं आज मुंबईत एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांचं सतत क्षमतावृद्धीसाठी डिजिटल प्रशिक्षण, 5,000+ अधिक सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन याचा यात समावेश आहे. निवडणूक यादीतील दुरुस्ती आणि नावांचा समावेश करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं आयोगानं कळवलं आहे. आज दुपारी 3 वाजेपासून नागपूर शहरातली संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे. तहसील, कोतवाली, गणेशपेठ आणि यशोधरा या चारही पोलीस ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी दिली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
सायबर फसवणुकीसाठीच्या 1930 या हेल्पलाईनवर असलेल्या 110 तक्रारी 24 तासांच्या आत सोडवून मुंबई पोलिसांनी त्यातून सुमारे 1,49,00,000 रुपये जप्त केले आहेत. शुक्रवारी या हेल्पलाईनवर विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या 110 तक्रारी आल्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तत्काळ संबंधित बँकांशी संपर्क साधून पैसे फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया थांबवली. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास नागरिकांनी या मदत वाहिनीवर तातडीनं मदत मागावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात GST कायदा नवीन असल्यामुळे या कायद्याचं पालन करताना झालेल्या चुकांमुळे करदात्याला अधिकचा दंड बसू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं अभय योजना सुरू केली आहे. पात्र करदात्यांना येत्या 31 मार्चपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल असं वस्तू आणि सेवा कर विभागानं कळवलं आहे. कर भरणा करताना करदात्यांकडून चुका झाल्यास किंवा वस्तू आणि सेवा कर संबंधित विवाद प्रकरणांना निकाली काढण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. आवश्यक स्पष्टीकरण आणि किंवा मदतीसाठी आपल्या समन्वयक क्षेत्रीय GST अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन वस्तू आणि सेवा कर विभागानं केलं आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघानं आज राजस्थान रॉयल्स समोर हैदराबाद इथं विजयासाठी 287 धावांचं कठीण आव्हान ठेवलं आहे. ईशान किशन यानं 47 चेंडूमध्ये नाबाद 106 धावा केल्या तर ट्रॅव्हिस हेडनं 31 चेंडूमध्ये 67 धावांची खेळी केली. त्यामुळे सनरायझर्स 6 बाद 286 धावांचा पल्ला गाठला. राजस्थान रॉयल्सच्या संघाची सुरुवात डळमळीत झाली असून संघानं 5व्या षटकात 3 बाद 50 धावा केल्या होत्या. आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. चेन्नई इथं सायंकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी कन्नड तालुक्यातली अंबाळा गावाला भेट देऊन आदिवासी बांधवांच्या अडीअडचणीबाबत माहिती जाणून घेत आदिवासी बांधवांसाठीच्या योजना तसंच सोयी सुविधांबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अंबाळा ग्रामस्थांनी गावाचा रस्ता, प्रलंबित वनहक्क दावे, जलजीवन मिशन, पाणी पुरवठा योजना, शिक्षण, शाळेसाठी संरक्षण भिंत, ग्रामविकास, जन्म प्रमाणपत्र, बिबट्यांचा त्रास आदीबाबत आपल्या अडचणी याप्रसंगी मांडल्या. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासोबतच योजना मंजूर असून 1/2 किलोमीटर या ठिकाणी भूमिगत जलवाहिनीचं काम करण्यासाठी वन विभागाची मंजुरी मिळण्याबाबत यावेळी चर्चा झाली. तसंच प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गतीनं कामं करावीत अशा सूचना विभागीय आयुक्त गावडे यांनी दिल्या. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी विविध उपयुक्त योजनांची माहिती यावेळी दिली. बीड जिल्ह्यातल्या सुमारे 5,500 प्रकरणं राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीनं निकाली निघाली आहेत. जिल्हा न्यायालयातल्या प्रलंबित प्रकरणांपैकी 11,924 प्रकरणं लोक अदालत ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भूसंपादन आदी प्रकरणांचा समावेश होता. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करत राहील, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करून विकास आराखडा राबवणार. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडकी बहीण योजनेचं अनुदान वाढवणार, उपमुख्यमंत्री अजित पवार. आणि IPL सनरायझर्स हैदराबादचं राजस्थान रॉयल्स समोर 287 धावांचं लक्ष. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.